पहिले का कोणी हक्क मारील त्या दुर्दत्तानी हे नाथ मच्छिंदर पहिले का कोणी हक्क मारील त्या दुर्दत्तानी आवाज पडलाया कानी माझा नातू आला नाऊ आवाज पडलाया कानी माझा नातू आला नाऊ रक्षा भोळा गुरु साठी त्यान काढीला डोळा नाथा मदीशी बघाव रक्षा भोळा गुरु साठी त्यान काढीला डोळा वडानीला मागुनी आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ संजीवनी मंत्राची कहाणी मंत्र दिलाया तो मच्छिंद्रानी संजीवनी मंत्राची कहाणी मंत्र दिलाया तो मच्छिंद्रानी बनला माती पुतळ्याचा तो गहिनी बनला माती पुतळ्याचा तो गहिनी आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ निरोप धाडा चिमट्या जातो आवाज छेडा मच्छिंद्र नाथाला निरोप धाडा चिमट्या जातो आवाज छेडा आवाज चिमट्याचा ऐकूनी आवाज चिमट्याचा ऐकूनी आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ आशीर्वाद दिला गुरुदत्तानी अक्षर आहे नाथाच्या चरणी आशीर्वाद दिला गुरुदत्तानी अक्षर आहे नाथाच्या चरणी आकाशी भरारी घेऊनी आकाशी भरारी घेऊनी आवाज पडलाया कानी माझा नातू आला गाऊ आवाज पडलाया कानी माझा नातू